आपलं आयुष्य ज्यामुळे दुःखी होतं त्या दुःखाची कारणं शोध, असे सांगणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, आणि ज्यांची आज आपण जयंती साजरी करतो, ज्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो, ते महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना सागरिका ॲकॉस्ट्रॉनिक्सच्या वतीने कोटी कोटी प्रणाम. सागरिका ॲकॉस्ट्रॉनिक्स आपल्याकरता खास घेऊन येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील क्रांतिमय क्षणांचा संच, म्हणजेच त्यांची क्रांतिमय गीतं. कोहिनूर भारताचा. गायक कलावंत शैलेंद्र डावरे, संगीत संयोजन विनय राजवाडे, निवेदन संजय बोरकर. हजारो वर्ष जातीयतेच्या गुलामीत खितपत पडलेल्या दलित बांधवांच्या जीवनात जर 14 एप्रिल 1891 पहाट उजाडलीच नसती तर काय बरं झालं असतं हे आपल्याला सांगायला नको. म्हणूनच तर या रम्य पहाटे, म्हणजेच आज दिनांक 14 एप्रिल रोजी म्हणावंसं वाटतं.
जन्मा आले धरतीवर, क्रांतीवीर महापुरुष जन्मा आले धरतीवर. भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर. साली भीमराव जन्मले, दलित जणांचे भाग्य उजळले, कैवारी लाभले. काहीचे पंडित शिल्पकार ही घटनेचा गाजतो, भीमरायाचा कीर्ती टंका चौमुलखी वाजतो. ध्येयवादी अनमोल सत्ये, ध्येयवादी अनमोल सत्ये, स्वाभिमानी नर भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर. दलितासाठी खुले वाट काटेरी झाली मोकळी भीमरायाच्या मुळे. अस्पृश्यतेची रात संपली ते जनवे फाकले, महाडच्या 14 तळ्याचे पाणीही चाखले. दीक्षा दिली अनमोल धरला, दीक्षा दिली अनमोल धरला, कोटी जनसागर भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर. जनांच्या हिता सुखाचे भार वाहिले श्री, ऋणतयांचे राहतील 9 कोटी जनते वरी. 1956 साली 6 डिसेंबर दिनी महापरिनिर्वाण जाहले राहिल्या आठवणी. ज्ञानाची ऐसा होणार नाही, ज्ञानाची ऐसा होणार नाही, शोधून जगभर भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर. जन्मा आले धरतीवर क्रांतिवीर महापुरुष जन्मा आले धरतीवर भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर